105 Red FM और मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुम सोबत एंड इंसानियत अभी जिंदा है असा आपल्याला बरेच प्रकार पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर किंवा आपल्याला काहीतरी अनुभव आल्यानंतर वाटत असतं. असाच काहीतरी किस्सा सुमंत सोबत झाला होता. तो म्हणून मुंबईला गेला होता. मुंबईमध्ये ट्रेन मधून सफर करण्याची त्याची पहिलीच वेळ होती. आणि ऍक्च्युली तुम्ही मुंबईला जर वरचेवर जात असाल म्हणजे अगदी महिन्यातून एक दोन वेळा जरी जात असाल आणि लोकलनी प्रवास वगैरे करत असाल किती त्रासदायक असतो लोकलचा प्रवास आपल्या लोक आपल्यासाठी मुंबईकरांसाठी नाही आपल्यासाठी हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्या लोकलमध्ये सुमंतचं कोणीतरी पाकिट मारण्याचा प्रयत्न करत होतं. ही गोष्ट त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मुलाला कळाली. त्यानं सुमंतला ही गोष्ट त्या कानात सांगितली. त्यानं त्याला हे पण सांगितलं तुला कुठे उतरायचं आहे अच्छा ठीक आहे ठाण मलाही ठाण्यालाच उतरायचं आहे माझ्यासोबत उतर माझ्यासोबत बाहेरपर्यंत चल बाहेरपर्यंत माझ्यासोबत आलास तर तुझ्यासोबत हा प्रकार होणार नाही मला तुझ्यावर लक्ष ठेवता येईल आणि जी व्यक्ती असा प्रयत्न करते आहे तिलाही कळेल की हा सोबत आहे. त्यानं बाहेरपर्यंत त्याला सोडलं आणि मग टाटा बाय बाय करून निघून गेला. एका पॉईंटला सुमंतला हे पण टेन्शन आलं होतं अरे बापरे याने जर काही केलं तर मी काय करू. बट ऐसा नहीं हुआ क्या बात इंसानियत अभी जिंदा है. 6601935 नंबर है. तुम्हाला कधी कोणता कसा अनुभव आला होता ज्यावरून खरंच हे म्हणावंसं वाटलं येस इंसानियत अभी जिंदा है. 6601935 वर फोन करून सांगताय तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इंसानियत के बारे में हम अक्सर निगेटिव निगेटिव बोला करते हैं आज जरा पॉझिटिव्ह बोलायचं आणि हे पॉझिटिव्ह बोलण्यामागे सुद्धा एक कारण आहे. ते कारण तुम्हाला कळेल आज मॉर्निंग नंबर वन मध्ये थोडाच वेळात. ओके थोड़ा सा चार ट्रैक्स प्ले करता है. एंजॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.